नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. यो आसात काय मुखेल खबरो. दिल्ली जाल्ल्या बॉम्बस्फोटाच्या फाटभुंयेर गोंयांत लेगीत सुरक्षेच्या नदरेंतल्यान कडक बंदोबस्त लागू केला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान शेनवारा 15 नोव्हेंबराक मडगांवां एक व्हड मिरवणूक जावपाची आसा. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यारूच इफ्फीची तयारी 5 दिसां भितर पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. 14 ते 20 नोव्हेंबर ह्या काळात 72वो सहकार सप्तक मनयतले. आता पुराय खबरो. दिल्ली जाल्ल्या बॉम्बस्फोटाच्या फाटभुंयेर गोंयांत लेगीत सुरक्षेच्या नदरेंतल्यान कडक बंदोबस्त लागू केला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. सोमारा राती एका मोटारी दवरिल्ल्या बॉम्बान हो स्फोट घडोवन हाडिल्लो. लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनाच्या वाठारांत हो बॉम्बस्फोट जाला. ह्या फाटभुंयेर दिल्ली तशेंच मेट्रो सिटी आनी देशांतली हेर राज्यांनी सध्या हाय अलर्ट तशेंच चोख पुलीस बंदोबस्त दवरला. गोंयांतूय ह्या फाटभुंयेर चोख सुरक्षा वेवस्था दवरल्या अशें मुखेलमंत्र्यान सांगलें.
काल जो दिल्लीन जो ब्लास्ट जाला जेंका थंयसर दुर्दैवी मृत्यू आयलो तेज्या बद्दल हांव संवेदना व्यक्त करता. आमचे होम मिनिस्टर त्या जाग्यार येवन तेच्यानी पर्सनली येवन इन्स्पेक्शन केले. हॉस्पिटलान वचून तांच्यानी जे बरे ना तांची चौकशी केली. ताजी सगळ डिटेलान चौकशी होम मिनिस्ट्री मार्फत सुरू आसा. ताका तर तो कित्याक जालो कसो जालो ताजे जातलेच. बट एज अ अलर्ट म्हणून म्हणजे ऑटो स्टेटी पुराय जाग्याचेर हो अलर्ट दवरलेलो आसा की सगळी कडेन इन्स्पेक्शन चॅकींग हे रुटीनली हे जायत.
आज सांजवेळा 4 वरां मेरेन वट्ट 11,85,034 मतदारांतले 14,067 गणना फॉर्म मेळ्ळ्यात जे 1.19% आसात अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी आल्तिनो पणजीच्या कार्यालयान दिल्या. गोंयांत SIR सुरू जाल्या उपरांत 11,85,034 गणना फॉर्म छापले आनी सुमार 99.96% गणना फॉर्म मतदारांक पयलींच वितरीत केल्यात. तशेंच मतदारांनी voters.eci.gov.in हाचेर भेट दिवन आपले गणना फॉर्म ऑनलाईन सादर करपाक येता. वट्ट 79.32 कोटी रुपया खर्चून शिरवडे मडगांवां हांगा बांदपा आशिल्ल्या नव्या एसटीपी म्हळ्यारूच घाणयारा उदकाचेर प्रक्रिया करपाक सुदारीत प्रकल्पाचो आयज भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांच्या हस्तुकी बुन्यादी फातर घालो. कायद्याप्रमाण सगळ्यांनी एसटीपी जोडणी घेवप सक्तीचें आसा. ही जोडणी घेवपाक नाशिल्ल्यांचेर कारवाय करपाची तरतूद कायद्यात आसा. पूण सरकारान अजून हे बाबतींत खर पावलां उबारूंक ना. सरकारान सवलतीच्या दरांत लोकांक ही सुविधा मेळून दिवपाचें थारायलां. हाचो लोकांनी फायदो घेवचो असो उलो दिगंबर कामत हांणी मारला. यावर महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकार, आमदार उल्हास तुयेकार आनी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार हांणी आपले विचार मांडले. वास्को वाडी नगरच्या श्री विश्वनाथ आर्लेकर मेमोरियल उच्च माध्यमीक शाळा आनी रविंद्र भवन बायणा वास्को हांणी संयुक्तपणान अखिल गोंय आंतर उच्च माध्यमीक आनी आंतर माध्यमीक शाळा देशभक्ती गीत गायन सर्त आयोजित केल्या. जय भारतम ह्या सर्तीची ही तिसरी आवृत्ती. ही सर्त 19 नोव्हेंबर ह्या दिसा बायणा वास्कोच्या रविंद्र भवनात सुरू जातली. भवानीपूर बाबा बद्रुद्दीन शाह वेलफेअर सोसायटी ही बिगर सरकारी संस्था गोंयात लॉन्च झाल्या. गोंयातल्या गरजू आनी आर्थिकदृष्ट्या दुबळे आशिल्ल्या घटकांक घटमूट करपा खातीर ही संस्था काम करतली. तशेंच आदिवासी समाजाच्या उदरगतीच्या नदरेंतल्यान लेगीत ही संस्था काम करतली अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शशिकुमार वायके हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. गोंयातल्या तरणाट्यांक स्वयंरोजगार संद दिवपा खातीर तशेंच गोंयचो शेतकी मळाच्या उदरगती खातीर संघटनेच्या जाळवणदारांनी काम सुरू केलां अशी माहिती ह्या वेळार संघटनेची राष्ट्रीय बायलां विभागाची मुखेली फॅन्सिना मॅरी हिणें दिल्या. संघटने वरवीं कृषी, शिक्षण, भलायकी, सामाजिक कार्यावळी तशेंच हेर उपक्रम राबयतात अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे वांगडी सुरेश परगनवार हांणी दिल्या. ह्या वेळार संघटनेचे हेर वांगडी हजर आशिल्ले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यारूच इफ्फीची तयारी 5 दिसां भितर पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. इफ्फीचो उक्तावण सुवाळो 20 नोव्हेंबराक आयनॉक्स वाठारांत दनपारा 3:30 वरांचेर सुरू जातलो जाल्यार सुमार 3 वरांची कार्यावळ ह्या वेळार जातली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंय मनरिजवण संस्था तशेंच पोरणी जीएमसी आनी आयनॉक्स वाठारांत इफ्फीच्या सेटअपाची तयारी कशी आसतली ताचो गोंय मनरिजवण संस्थेचे मुखेल अधिकारी अश्विन चंद्रू आनी हेर अधिकाऱ्यांसयत नियाळ घेतलो. अंदूचो इफ्फीचो उक्तावण सुवाळो भव्य दिव्य आसतलो मात तातूंत सिनेमा मळावेल्या चित्ररथांचे आगळे वेगळे खाशेलेपण आसतले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. परेड पळोवपाक लोकांक तशेंच इफ्फीच्या उक्तावण सुवाळ्याच्या सुवातीर आसन वेवस्था, सजावट, निमंत्रितांचो प्रवेश, इफ्फी पळोवप येवपा खातीर वेवस्था हे विशीं ह्या वेळार चर्चा जाली. इफ्फीच्या थळार निमंत्रितां खातीर 500 जणांची आसन वेवस्था जाल्यार सुमार 1,500 गोंयकारांक बसपाची वेवस्था आसतली अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो। भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान शेनवारा 15 नोव्हेंबराक मडगांवां एक व्हड मिरवणूक जावपाची आसा। आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी हे विशीं उच्चस्तरीय बसका आपोवन मिरवणुकेच्या तयारीचो आढावो घेतलो। दक्षिण गोंय जिल्लोधिकारी कचेरी तवडकर हांच्या येजमानके खाला ही बसका जाली। हेवेळार दक्षिण गोंयची जिल्लोधिकारी एग्ना क्लिटस, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक निलेश धायगुडकार तशेंच येरादारी विभागाचे पुलीस हजर आशिल्ले। गोंयचे येवपी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फी खातीर प्रसार माध्यमाचो प्रसार वाडोवपाक पत्रकार म्हायती ब्युरोन जायते नवे उपक्रम जाहीर केल्यात। पत्रकारांकडेन संवाद सादताना पीआयबीचे मुखेल संचालक धीरेंद्र ओझा हांणी सांगले की फाटल्या वर्साच्या महोत्सवा खातीर 700 वयर पत्रकारांक मान्यताय मेळिल्ली, जी आतां मेरेनची सगळ्यांत चड। तशेंच फिल्म निर्माते, ज्युरी वांगडी आनी कलाकारां वांगडा 50 वयर पत्रकार परिशदो घडोवन हाडल्यो। अंदू पीआयबी कोंकणी सयत 18 भाषांनी बहुभाशीक प्रेस रिलीज करतले आनी पत्रकार परिशदेचे एचडी फोटो, कॅप्शन आनी लायव्ह युट्यूब कव्हरेजही दितले। जाल्यार मान्यताय प्राप्त पत्रकारां खातीर फिल्म कौतुक अभ्यासक्रम 18 नोव्हेंबरासावन सुरू जातलो। पीआयबी मायक्रोसायट प्रेस रिलीज, फोटो आनी लायव्ह इव्हेंट लिंकां खातीर एक स्टॉप हब म्हणून काम करतले। उक्तावण सुवाळ्याचे स्वरूप निमणे करपाचे काम सुरू आसा आनी प्रसारण सामुग्री खातीर कॉपीरायट मार्गदर्शक तत्वां आदींच स्पश्टपणान सांगतले अशें अधिकाऱ्यांनी स्पश्ट केलां। 14-23 नोव्हेंबर या काळात 72वा सहकार सप्तक मनयतले। अंदू सहकार मळाच्या माध्यमातल्यान आत्मनिर्भर भारताक योगदान दिवप या संकल्पनेचेर आधारित सहकार सप्तक मनयतले अशी माहिती गोंय सहकार संघाचे अध्यक्ष विजयकांत गांवकार हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत दिली। अंदू फोंडेचे दत्तात्रय नायक बेस्ट कॉर्पोरेटर, तर पणजेच्या द भंडारी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष गुरुनाथ नायक हांकां उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून वेचल्यात। शिरोडा सहकारी दुग्ध वेवसाय संस्थेचे सचिव हांकां उत्कृष्ट सचिव, माशेच्या श्रीकृष्ण विविध कार्यक्रम सहकारी संस्था मर्यादित या सोसायटीक उत्कृष्ट सहकार सोसायटी, दिवचलच्या अभिनव सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेक उत्कृष्ट दुग्ध उत्पादक सोसायटी, दिवचलच्या दीनदयाळ मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी, केपीच्या ईस्ट केपी कन्झ्युमर सोसायटीक उत्कृष्ट कन्झ्युमर सोसायटी, तर बेतीच्या मांडवी फिशरमॅन कॉपरेटिव्ह सोसायटीक उत्कृष्ट सोसायटी म्हणून पुरस्कार फावो झाला अशी माहिती विजयकांत गांवकार हांणी दिल्या। गोवा प्रदेश महिला काँग्रेस फाट्यान आज नेतृत्व सृजन पक्षाच्या बायला वांगड्यांक प्रशिक्षण दिवपी कार्यावळीचे उक्तावण केले। हेर काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, काँग्रेसीची ज्येष्ठ फुडारी डॉ अंजली निंबाळकर, गोवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, काँग्रेसीची फुडारी प्रज्योती हंडोरे, माणिकराव ठाकरे तशेंच गोंय महिला काँग्रेसीचे अध्यक्ष प्रतिक्षा खलप हजर आशिल्ली। नेतृत्व सृजन ही फक्त 2 दिसांची प्रशिक्षण कार्यशाळा न्हय, तर ही कार्यावळ मार्गदर्शन करपाच्या नदरेंतल्यान काळाची गरज आसा। काँग्रेस पक्षाची विचारसरणी सर्वोदयांक म्हत्व दिता अशें ह्या वेळार गोंय बायलां काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रतिक्षा खलप हांणी म्हळां। विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हळें की हे प्रशिक्षण बरी बायलां फुडारी तयार करतली। गोंय पक्षाचे गोंय प्रभारी माणिकराव ठाकरे हांणी म्हळें की गोंयांत जावपी वेगवेगळ्या विशयांचेर गोंयची काँग्रेस महिला कडकसाणीन भुमिका घेतात। जेनो फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडाचे वेवस्थापकीय संचालक डॉ सागर साळगांवकार हांची असोचेम ह्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्या। गोंय राज्य परिषदेचो अध्यक्ष म्हणून तांणी भार सांबाळो। उमंग सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे प्रायव्हेट लिमिटेडाचे सीईओ श्री मांगिरीश सालेलकार हांणी सह अध्यक्षपदाचो ताबो घेतला। गोवा फुटबॉल असोसिएशनाच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल सर्तीत गोवा पुलीस पंगडान चर्चिल ब्रदर्साक 1-0 फरकान हारायले। मडगांव क्रिकेट अकादमी वतीन 1 सप्टेंबर वा ताचे उपरांत जल्मल्ल्या दक्षिण गोंय क्रिकेटपटूं खातीर फाल्यां आनी परवा दनपारां 3 केआरसी मैदानाचेर निवड चाचणी दवरल्या। पणजी वेळशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात वातावरण चडशें वताळ आसतलें। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। दिल्ली जाल्ल्या बॉम्बस्फोटाच्या फाटभुंयेर गोंयांत लेगीत सुरक्षेच्या नदरेंतल्यान कडक बंदोबस्त लागू केला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या। भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान शेनवारा 15 नोव्हेंबराक मडगांवां एक व्हड मिरवणूक जातली। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यार इफ्फीची तयारी 5 दिसां भितर पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या। 14-23 नोव्हेंबर ह्या काळांत 72वो सहकार सप्तक मनयतले। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। नमस्कार।